दुसरे इतिहास अध्याय 31। अशा तऱ्हेने वल्लांडणाच्या उत्सवाची समाप्ती झाली। यरुश्लेमेमध्ये त्यासाठी जमलेले इस्रायल लोक यहुदात आपापल्या गावी परतले। तिथे गेल्यावर त्यांनी दैवतांच्या दगडी मूर्ती फोडून टाकल्या। या परकीय दैवतांची पूजा होत असे अशेराच्या मूर्तीही त्यांनी उखडून टाकल्या। यहुदा आणि बन्यामिन प्रांतातील सर्व उंच स्थाने आणि वेद्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या। इफ्राईम आणि मनश्शे या प्रदेशातील लोकांनीही तेच केले। इतर देवतांच्या प्रार्थनेसाठी बनवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी नाश केला व तेव्हाच सर्व इस्रायल लोक घरोघरी गेले। लेव्यांची आणि याजकांची अनेक गटांमध्ये विभागणी केलेली होती। त्यापैकी प्रत्येक गटाला आपापले विशेष कामकाज नेमून दिलेले होते। राजा हिचकियाने त्या सर्वांना आपला कारभार हाती घ्यायला सांगितले। होमारपणे व शांतर्पणे वाहणे हे लेवीचे व याचकांचे नेमलेले काम होते। तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे म्हणणे व परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हेही त्यांचे काम होते। यज्ञात अर्पण करण्यासाठी म्हणून हिचकियाने आपल्या पशुधनातील काही पशु दिले। सकाळ संध्याकाळच्या होमार्पणा खातर त्यांचा उपयोग करण्यात आला। शब्बात चंद्रदर्शने व इतर उत्सव कार्ये या दिवशीही होमार्पणे होत असत। हे परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिलेले आहे। आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकास लेवी व याजक यांना द्यावा लागत असे। तो त्यांनी द्यावा अशी यरुश्लेमेतील लोकांसाठी आज्ञा राजा हिचकियाने केली। त्यामुळे नियत कार्य निर्वेधपणे परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना व लेवींना शक्य झाले। ही आज्ञा सर्व प्रजेच्या कानी गेली। त्याबरोबर इस्रायल लोकांनी आपले धान्याचे पीक, द्राक्ष, तेल, मध आणि इतर बागायती उत्पन्न या सगळ्यांचा 1/10 भाग आणून दिला। यहुदातील नगरवासी इस्रायली व यहुदी लोकांनीही आपली गुरे आणि शेळ्या मेंढ्या यांचा 10वा हिस्सा जमा केला। परमेश्वराकरता अखून दिलेल्या जागेत धान्याच्याही राशी त्यांनी आणून ओतल्या। त्यांनी या सर्व वस्तूंचे ढीग रचले। लोकांनी या सर्व वस्तू आणून टाकायला 3 महिन्यात सुरुवात केली आणि 7 महिन्यात हे काम संपले। राजा हिचकिया आणि इतर सरदार यांनी जेव्हा या राशी पाहिल्या तेव्हा त्यांनी परमेश्वरास आणि इस्रायलाच्या प्रजेला धन्यवाद दिले। राजाने मग याचकांना आणि लेवींना या गोळा झालेल्या वस्तूंविषयी विचारले। तेव्हा सादोकाचा घराण्यातला मुख्य याजक अजर्या हिचकियाला म्हणाला की लोक परमेश्वराच्या मंदिरात धान्य व या सगळ्या गोष्टी अर्पण करायला लागल्यापासून आम्हास पोटभर खायला मिळू लागले आहे। अगदी तृप्त होईपर्यंत खाऊनही एवढे उरले आहे। परमेश्वराने आपल्या लोकास आशीर्वाद दिला आहे म्हणून तर इतके शिल्लक राहिले आहे। हिचकियाने मग याचकांना परमेश्वराच्या मंदिरात कोठारे तयार करायला सांगितली। त्याची आज्ञा अंमलात आणली गेली। याचकांनी परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या वस्तू धान्याचा अथवा पशूंचा 10वा हिस्सा इतर काही वाहिलेल्या गोष्टी आत आणल्या आणि मंदिरातील कोठारात जमा केल्या। कोनन्या लेवी हा या भांडारावरचा प्रमुख अधिकारी होता। शिमी त्याच्या हाताखाली होता। शिमी कोनन्याचा भाऊ होता। यहियेल, अजज्या, नहत, असायल, यरीमोत, योजाबाद, अलियेल, इस्मख्या, महत, व बनाया यांच्यावर कोनन्या आणि शिमी या दोन भावांची देखरेख होती. राजा हिचकिया आणि देवाच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी अजऱ्या यांनी या मनुष्यांची निवड केली. लोकांनी देवाला स्वखुशीने अर्पण केलेल्या सगळ्या गोष्टींवर कोरेची देखरेख होती. परमेश्वरास वाहिलेल्या या गोष्टींचे वाटप करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. तसेच परमेश्वरास आलेल्या पवित्र भेट वस्तूंची वाटणी करण्याचेही काम त्याचेच होते. कोरे पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराचा द्वारपाल होता. त्याच्या पित्याचे नाव इम्नाना, लेवी, एदेन, मिन्यामिन, इशुआ, शमाया, अमर्या, शखन्या हे कोरेचे मदतनीस होते. याजक राहत त्या नगरात ते निष्ठेने आपली सेवा रुजू करत. याजकांच्या प्रत्येक गटामधील आपापल्या भाऊबंदांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा देत हे वाटप करताना ते लहान मोठा अशा सर्वांनाच सारख्याच भाग देत असत. लेवी घराण्याच्या इतिहासात ज्यांची नावे नोंदलेली होती असे 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे जे लेवी पुरुष परमेश्वराच्या मंदिरात नेमून दिलेल्या दैनंदिन कामासाठी जात त्यांना त्यांची वाटणी हे मदतनीस देत. अशा प्रकारे लेवीच्या प्रत्येक गटाला काम नेमून दिलेले होते. याचकांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा मिळत असे. ज्या लेवीची आपापल्या पितृकुळाप्रमाणे नोंद झाली होती त्यांना आणि किमान 20 वर्षे किंवा त्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लेवींना त्यांची वाटणी मिळत असे. त्यांच्यावरील जबाबदारीचे स्वरूप आणि त्यांचा गट यावर त्याचे प्रमाण ठरत असे. ज्या लेवीची वंशावयांमध्ये नोंद झालेली होती त्या सर्वांच्या अपत्यांना, पत्नींना, पुत्र व कन्या यांनाही आपापला हिस्सा मिळे. परमेश्वराच्या सेवेसाठी ते नेहमीच पवित्र होऊन तत्पर असत, म्हणून त्यांना हे दिले जाई. अहरोन वंशातील काही याचकांची लेवी राहत असत. त्या गावामध्ये शेत शिवारे होती. काही अहरोनाचे वंशज नगरांमध्येही राहत होते. तेव्हा त्या नगरातील मनुष्यांची नावानिशी निवड करून त्यांना आपल्या उत्पन्नातला वाटा या अहरोन वंशजांना द्यायला निवडले होते. वंशावळीत नोंदवलेले सर्वजण आणि पुरुष लेवी यांना हा वाटा मिळे. राजा हिचकियाने अशा प्रकारे यहुदात चांगली कामगिरी केली. परमेश्वर देवाच्या दृष्टीने जे योग्य, बरोबर आणि सत्य ते त्याने केले. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्यास यश आले. उदाहरणार्थ देवाच्या मंदिरातील उपासना, नियमशास्त्राचे पालन, परमेश्वरास शरण जाणे. हिचकियाने हे सर्व मनापासून केले, त्यास यश लाभले.